उत्पत्ती अध्याय 10. नोहाच्या मुलांचे वंशज. नोहाच्या शेम, हाम व याफेत या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली. याफेताचे पुत्र गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तिरास हे होते. गोमरचे पुत्र अश्कनाज, रिफात व तोगारमा हे होते. यावानाचे पुत्र अलिशा, तारशिश, कित्तीम, दोदानीम हे होते. त्यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले. हमाचे पुत्र कुश, मिस्राईम, पूट व कनान होते. कुशाचे पुत्र सबा, हवीला, साप्ता, रामा व सप्तका होते. आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते. कुशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगज्जेता बनला. तो परमेश्वरापुढे शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी अशी म्हण पडली आहे. त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालेन ही होती. त्या देशातून तो अशूर देशास गेला व तेथे त्याने निन्वे, रहोबोत, ईर, कालह ही शहरे बांधली. आणि निन्वे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे. मिस्राईम हा लुदीम, अनानीम, लहाबीम, नाप्तुहिम, पात्रुसिम, कसलुहिम यांच्यापासून पलिष्टी झाले व कफतोरिम यांचा पिता बनला. कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सिदोन आणि हेत यांचा, तसेच यबुसी, अमोरी, गिरगाशी, हिव्वी, आर्की, वशिनी, अरवादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली. कनान्यांची सीमा सिदोनापासून गराराकडे जाते, त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोईम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती. कुळ, भाषा, देश व यानुसार हे सर्व हाम याचे वंशज होते. शेम हा याफेताचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता. शेम याचे पुत्र एलाम, अशूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते. अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर आणि मेशेक हे होते. अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला. शेलह हा एबरचा पिता झाला. एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. यक्तान, अल्मोदाद, शेलेफ, हसरमावेत, येर, हदोराम, उजाला, दिकला, ओबाल, अबिमाएल, शबा, ओफिर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते. त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात सेफर प्रदेशापर्यंत होता. आपापली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र. पिढ्या व राष्ट्रे ह्यानुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळे राष्ट्र निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.